पुस्तक गीताबोध, लेखक महात्मा गांधी, वाचक विद्या पाटील। वाचकांना माझ्या लेखनाच्या मेहनती वाचकांना आणि माझ्या लेखनात रस असलेल्या इतरांनाही मी सांगू इच्छितो की जे काही मी लिहितो त्या लेखनाची माझ्या पूर्वीच्या लेखनाशी सुसंगती असलीच पाहिजे असे माझे मत नाही। माझ्या सत्याच्या शोधात निरुपयोगी वा चुकीचे म्हणून मी अनेक विचार टाकून दिले आहेत आणि अनेक नवीन गोष्टी शिकलो आहे। मी जरी वयाने म्हातारा झालो असलो तरी माझी आंतरिक वाढ खुंटली आहे वा माझ्या मृत्यूनंतर ती थांबेल असे मला वाटत नाही। मला काळजी आहे ती सत्याची, माझ्या ईश्वराची। ज्या क्षणी जी काही हाक येईल तिचे पालन करण्याकरता माझी तयारी असली पाहिजे याची। त्यामुळे माझ्या दोन वेळेच्या लेखनात जेव्हा कोणाला विसंगती आढळेल तेव्हाही त्याचा माझ्या शहाणपणावर विश्वास असेल तर त्यांनी विषयावरील माझ्या लेखनातील नंतरचा भाग निवडावा। महात्मा गांधी।